मराठी संत वाङ्मयातील एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे रामदास स्वामी विरचित श्री दासबोध. श्री दासबोध हा ग्रंथ श्राव्य पुस्तकाच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व रसिकांचे राज्य मराठी विकास संस्थेतर्फे हार्दिक स्वागत. राज्य मराठी विकास संस्था ही महाराष्ट्र शासनाची संस्था असून महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. विविध क्षेत्रातील मराठीचा गुणवत्तापूर्वक विकास करणे, मराठी भाषा व संस्कृती यांचे संवर्धन व संगोपन करणे ही या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे असून संस्थेने आजवर अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. या उपक्रमांमधून सिद्ध झालेल्या पुस्तकांचे प्रकाशन देखील राज्य मराठी विकास संस्थेने केले असून त्यांचा उपयोग मराठी भाषेच्या अभ्यासक, संशोधक, शिक्षक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य जिज्ञासू व्यक्तींनाही सातत्याने होत असतो. संस्थेच्या अनेक उपक्रमांपैकीच एक नवीन उपक्रम म्हणजे श्राव्य पुस्तकांचा. मराठीत अत्यंत मौलिक अशी साहित्य निर्मिती होत आलेली आहे. संत वाङ्मयापासून सुरू झालेली वैभवशाली परंपरा अनाहतपणे या 21व्या शतकातही जोमदारपणे कार्य करताना दिसते आहे. मराठीतील निवडक संत वाङ्मय राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त साहित्य कृतींपैकी निवडक अशा काही कलाकृती श्राव्य पुस्तकांच्या म्हणजेच स्टॉकबुकच्या स्वरूपात जतन करण्याच्या हेतूनं राज्य मराठी विकास संस्थेनं हा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आनंदानं तात्काळ मान्यता दिलेली आहे. हा प्रकल्प हे शासनाचेच काम असल्यानं त्यातून नफा कमवणे वा या साहित्याची विक्री करणे हा राज्य मराठी विकास संस्थेचा उद्देश नाही. आजच्या युगातील प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीनं नामवंत प्रतिथयश कलावंतांच्या आवाजात जास्तीत जास्त चांगल्या प्रकाराने मराठी भाषेतील हा अमूल्य ठेवा संवर्धित व जतन करावा हाच ही श्राव्य पुस्तके करण्यामागचा हेतू आहे. या प्रकल्पाची सुरुवात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या साहित्य कृतींपासून केली आहे. कवी कुसुमाग्रज व विंदा करंदीकर या ज्येष्ठ कवींचे प्रत्येकी 2 कविता संग्रह संस्थेच्या संकेतस्थळावर श्राव्य पुस्तकांच्या रूपात उपलब्ध आहेत. यानंतर मराठी संत वाङ्मयातील एक महत्त्वाचा ग्रंथ रामदास स्वामी विरचित श्री दासबोध मराठी जनतेस श्राव्य पुस्तकाच्या रूपात उपलब्ध करून दिला जात आहे. कल्याण स्वामींच्या मूळ प्रतीवरून रामदास स्वामींच्या वाङ्मयाचे धुळे येथील अभ्यासक श्री शंकर श्रीकृष्ण देव यांनी प्रमाणित केलेली प्रत या श्राव्य रूपांतरणासाठी वापरलेली आहे हे सांगणे आवश्यक आहे. हा ग्रंथ ध्वनिमुद्रित करताना मूळ ओव्यांमधील शब्दांना, त्यातून अभिप्रेत असलेल्या अर्थाला तसेच त्यात अध्यारूत असलेल्या लय, ताल इत्यादी गोष्टींना कोणत्याही कारणानं धक्का पोहोचणार नाही याची काळजी प्रामुख्यानं घेण्यात आली आहे हेही आवर्जून सांगणे गरजेचे आहे. जागतिक कीर्तीचे गायक पंडित संजीव अभ्यंकर यांच्या ओजस्वी आवाजात ध्वनिमुद्रित झालेला हा श्राव्य ग्रंथ केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील मराठी माणसांसाठी भूषण ठरेल याचा सार्थ विश्वास वाटतो. गेल्या 3 दशकांहूनही अधिक काळ रंगभूमी व चित्रपट क्षेत्रात संगीतकार म्हणून नावाजलेले श्री राहुल रानडे यांनी राज्य मराठी विकास संस्थेसाठी हा श्राव्य ग्रंथ तयार केला आहे. श्री दासबोधातील काही अवघड शब्दांचे अर्थ देखील या श्राव्य पुस्तकासोबत दिलेले आहेत. हे तसेच या श्राव्य पुस्तकातील उच्चारणांवर बारकाईने लक्ष देऊन ते निर्दोष व अचूकपणे उच्चारले जातील याची दक्षता घेण्याचे महत्त्वाचे काम प्राध्यापक गोविंद काळे यांनी अत्यंतिक आपलेपणाने केले हे जाणीवपूर्वक नमूद करणे आवश्यक आहे. या संपूर्ण श्राव्य ग्रंथाचे ध्वनिमुद्रण व पुनर्ध्वनिमुद्रण अर्चना म्हसवडे यांनी चिकाटीने व मन लावून केले हेही नमूद करावेसे वाटते. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचे सचिव माननीय श्री प्रमोद नलावडे यांनी या प्रकल्पाला मनपूर्वक सहकार्य केले याबद्दल त्यांचे तसेच मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्थेतील सर्व कर्मचारी वर्गाचेही आभार. संस्थेचे विद्यमान संचालक डॉक्टर अशोक सोलनकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार. ही श्राव्य पुस्तके करण्यासाठी बहुतेक कलावंतांनी हे आपलेच कार्य आहे असे मानून काम केले. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आवश्यक तेव्हा व आवश्यक तेवढा वेळ या कलाकारांनी दिला. या सर्वांच्या सहकार्याशिवाय ही श्राव्य पुस्तके तयार करणे अशक्य होते. राज्य मराठी विकास संस्था या सर्वांची मनापासून आभारी आहे. या श्राव्य पुस्तकांच्या निर्मितीत ज्या कलावंतांचा तंत्रज्ञांचा सहभाग आहे त्याची नामावली या श्राव्य पुस्तकाच्या अखेरीस दिलेली आहेच. जगभरातील मराठी साहित्यप्रेमी जनतेस श्री दासबोध हे श्राव्य पुस्तक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध होऊ शकते. रसिकांनी या व संस्थेच्या इतरही श्राव्य पुस्तकांबद्दलच्या त्यांच्या सूचना प्रतिक्रिया राज्य मराठी विकास संस्थेस पाठवाव्यात ही विनंती. या प्रतिक्रिया व सूचनांचा उपयोग पुढील श्राव्य पुस्तके करताना निश्चितच होईल. पत्र व्यवहारासाठी पत्ता: राज्य मराठी विकास संस्था, प्रशासकीय अधिकारी, महापालिका मार्ग, धोबी तलाव, मुंबई 400001. दूरध्वनी 022-2265-3966 अथवा 022-2263-1325. अधिक माहिती मिळवण्याकरिता www.rmvs.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. धन्यवाद. गिरीश पत्के, निर्मिती प्रमुख व संयोजक, राज्य मराठी विकास संस्था.